अरे या या चौधरी जी।
सुधीर जी, आमच्या मुलाची एक डिमांड आहे।
कसली डिमांड?
की लग्नात थर्मोकोल किंवा प्लास्टिकच्या डिस्पोजेबल वस्तू वापरू नयेत। या सर्व वस्तू आरोग्य आणि पर्यावरण दोन्हीला नुकसान पोहोचवतात।
अहो साहेब, हा तर खूप चांगला विचार आहे जावई बापूंचा। पर्यावरण आहे तर आपण सगळे आहोत।
आम्ही सर्वांनी ठरवलंय ग्रीन गुड डीड स्वीकारायचे आहे, पर्यावरणाला प्रदूषण मुक्त करायचंय। पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाद्वारे जनहितासाठी जारी।